दुसरे शमुएल अध्याय 13, दाविदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती। ती दिसायला फार सुंदर होती। दाविदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता। त्याचे तामारेवर प्रेम होते। तामार कुमारिका होती। तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती, पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती। तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला। अम्नोनाला योनादाब नावाचा मित्र होता, दाविदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा। योनादाब धूर्त होता। तो अम्नोनाला म्हणाला, दिवसेंदिवस तू क्षीण होत चालला आहेस। तू तर राजपुत्र, खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मन मोकळे कर। तेव्हा अम्नोन योनादाबाला म्हणाला, माझे तामारवर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे। योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा। मग वडील भेटायला आली की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या, तिने मला खायला घालू द्या, माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या, मग तो तिच्या हातून मी खाईन। तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछाण्यावर झोपून राहिला। राजा दाविद त्याच्या समाचाराला आला। त्यास तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा, तिला इथे माझ्या देखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या, मग मी त्या खाईन। दाविदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली। तामारला नोकराने निरोप दिला। आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर। तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली। तो पलंगावरच होता। तिने थोडी कणी घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या। अम्नोन हे सर्व पाहत होता। पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरूनच काढून तिने त्या अम्नोनासाठी ताटात वाढल्या, पण अम्नोन ते काही केल्या खाईना। मग आपल्या नोकरांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले। सर्व नोकर बाहेर पडले। यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव। तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली। त्यास ती भरवू लागली। तोच त्याने तिचा हात धरला। तिला तो म्हणाला, ये बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप। तामार त्यास म्हणाली, भाऊ नको, अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस। ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। असल्या भयंकर गोष्टी इस्रायलमध्ये कदापि घडता कामा नयेत। मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल। लोकांच्या दृष्टीने तू इस्रायलामध्ये अनेक मूर्खांपैकी एक ठरशील। तू कृपा करून राजाशी बोल, तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल। पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले। शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तिवान होता। तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला। मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला। पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला। त्याने तिला तत्काळ तिथून निघून जायला सांगितले। तामार त्यास म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस। ते तर तुझ्या या आताच्या कृत्यांपेक्षाही वाईट होईल। पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले। नोकरांना बोलावून तो म्हणाला, हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका। तेव्हा अम्नोनाच्या नोकराने तिला तिथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला। तामारने रंगेबिरंगी पट्ट्या पट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता। राजकन्या लग्नापूर्वी असा पोशाख करत असत। तामारने उद्विग्न मनस्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली। डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली। तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो, तो तुझा भाऊ आहे, तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू, तू याचा त्रास करून घेऊ नकोस. यावर तामार काही बोलली नाही, ती शांतपणे अब्शालोमाच्या घरी राहायला गेली. हे सर्व राजा दाविदाच्या कानावर गेले व तो संतापला. अब्शालोमाला अम्नोनाचा तिटकारा वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहीण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अब्शालोम द्वेषाने पेटून उठला. 2 वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अब्शालोमचे काही लोक इफ्रायम जवळील बाल हसोर मध्ये आलेले होते. अब्शालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले. अब्शालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत, आपल्या नोकरासहित येऊन हे दृश्य पहा. तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्वजण येणे काही शक्य नाही, तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अब्शालोमने दाविदाची खूप अर्जवे केली, परंतु दाविद गेला नाही, पण त्याने आपले आशीर्वाद दिले. अब्शालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दाविद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे? पण अब्शालोमाने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अब्शालोमा बरोबर जायला राजा दाविदाने संमती दिली. अब्शालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा, मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल तेव्हा मी तुम्हास संकेत करीन, मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा. शिक्षेची भीती बाळगू नका, अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात, धैर्याने आणि खंबीरपणाने वागा. तेव्हा अब्शालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला, अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दाविदाची बाकीची सर्व मुले निसटली, आपापल्या खेचरावर बसून ती पळाली. राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दाविदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अब्शालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले, कुणालाही त्यातून वगळले नाही. राजा दुःखाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली. परंतु दाविदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका, फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हापासूनच अब्शालोमच्या डोक्यात ही योजना तयार होती. स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका, फक्त अम्नोन गेला. अब्शालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकास येताना पाहिले. तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही, हे पहा राजपुत्र येत आहेत. योनादाबाचे बोलणे संपत आले, तोच राजपुत्र समोर आले. ते सुद्धा मोठ्याने आक्रोश करत होते. दाविद आणि त्याचे अधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला. दाविद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तल्मय गशूरचा राजा होता. अब्शालोम त्याच्याकडे आश्रयाला आला. मग अब्शालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला. तिथे तो 3 वर्षे राहिला. राजा दाविद अम्नोनाच्या दुःखातून सावरला, पण अब्शालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.